50 languages.
59.
59.
At the post office.
Tapal gharat.
Tapal gharat.
Where is the nearest post office?
Jawalche tapal ghar kuthe ahe?
जवळचे टपालघर कुठे आहे?
Is the post office far from here?
टपालघर इथून दूर आहे का?
टपालघर इथून दूर आहे का?
Where is the nearest post box?
जवळची टपाल पेटी कुठे आहे?
जवळची टपाल पेटी कुठे आहे?
I need a couple of stamps.
मला काही टपाल तिकिटे पाहिजेत.
मला काही टपाल तिकिटे पाहिजेत.
For a card and a letter.
कार्ड आणि पत्रासाठी.
कार्ड आणि पत्रासाठी.
How much is the postage to America?
अमेरिकेसाठी टपाल शुल्क किती आहे?
अमेरिकेसाठी टपाल शुल्क किती आहे?
How heavy is the package?
सामानाचे वजन किती आहे?
सामानाचे वजन किती आहे?
Can I send it by airmail?
मी ते हवाई टपालाने पाठवू शकतो का?
मी ते हवाई टपालाने पाठवू शकते का?
How long will it take to get there?
तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?
तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?
Where can I make a call?
मी कुठून फोन करू शकतो?
मी कुठून फोन करू शकते?
Where is the nearest phone box?
जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे?
जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे?
Do you have calling cards?
आपल्याकडे टेलिफोन कार्ड आहे का?
आपल्याकडे टेलिफोन कार्ड आहे का?
डू यू हॅव अ टेलिफोन डायरेक्टरी?
आपल्याकडे टेलिफोन डायरेक्टरी आहे का?
आपल्याकडे टेलिफोन डायरेक्टरी आहे का?
डू यू नो द एरिया कोड फॉर ऑस्ट्रिया?
आपल्याला ऑस्ट्रियाचा प्रदेश संकेत क्रमांक माहित आहे का?
आपल्याला ऑस्टररिचचा प्रदेश संकेत क्रमांक माहित आहे का?
One moment, I'll look it up.
एक मिनिट थांबा, मी बघतो.
एक मिनिट थांबा, मी बघते.
The line is always busy.
लाईन नेहमी व्यस्त असते.
लाईन नेहमी व्यस्त असते.
Which number did you dial?
आपण कोणता क्रमांक लावला आहे?
आपण कोणता क्रमांक लावला आहे?
You have to dial a zero first.
आपण अगोदर शून्य लावला पाहिजे.
आपण अगोदर शून्य लावला पाहिजे.